नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका हो फकत तीन राष्ट्रांचो गट न्हय, तर तीन खंड, तीन मुखेल लोकशाय आनी तीन मुखेल अर्थवेवस्थेक जोडपी म्हत्वाचो मंच, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटलां. 26व्या अखिल भारतीय कोंकणी साहित्य संमेलनाकडल्यान गोंय सरकारचे अभिनंदन जालां. मतदार पडताळणी मोहिमेन आयतार मेरेन 8,27,608 अर्ज सादर जाल्यात. आनी आयज 56व्या भारतीय चित्रपट महोत्सवान 4थ्या दिसा लोकमाता देवी अहिल्याबाई हो चित्रपट प्रेक्षकांक पळोवपाक मेळ्ळो. पुराय खबरो. भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका हो फकत तीन राष्ट्रांचो गट न्हय, तर तीन खंड, तीन मुखेल लोकशाय आनी तीन मुखेल अर्थवेवस्थेक जोडपी म्हत्वाचो मंच, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटलां. तिनूय देश एकमेकांच्या उदरगतीक पूरक जावंक शकतात आनी टिकाऊ वाडोवपा खातीर एक आदर्श थारावंक शकतात. आयतारा जोहान्सबर्गांत जाल्ले IBSA फुडाऱ्यांचे बसकेन उलयताना प्रधानमंत्री मोदी हांणी बाजरी, सैमीक शेती, आपत्ती प्रतिकार शक्ती, पाचवी उर्जा, पारंपारीक वखदां, भलायकी सुरक्षा ह्या मळार सहकार्याच्यो संदी उक्तायल्यो. आफ्रिकेचे मातयेचेर पयलेच केपे G20 शिखर सभेक मेळिल्ले लॅन आनी ग्लोबल साऊथ राष्ट्रांनी सलग 4 G20 अध्यक्षपदांचेर मर्यादा घाली आनी निमाणे 3 अध्यक्षपदांचे फुडारपण IBSS वांगड्यांनी केला, अशें प्रधानमंत्र्यांनी म्हटले. बसके वेळार सांगला, ताका लागून मनीस केंद्रीय उदरगत, बहुपक्षीय सुदारणा आनी टिकाऊ वाड हाचेर लक्ष केंद्रीत केल्ल्या जायत्या मुखेल उपक्रमांक योगदान मेळ्ळां, अशें तांणी मुखार सांगले. आयच्यो संवसारीक संस्था 19व्या शेंकड्यांतल्या गरज प्रमाण ना, अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. जागतीक संस्थांनी खास करून संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळान सुदारणा करप पर्यायी न्हय, पूण गरजेचें, अशें स्पश्टपणान तांणी मुखार सांगले. फाटल्या 3 दशकांत राजभाषा कायद्यान दुरुस्ती खातीर तशेंच रोमी लिपीचो शाळांत उपचारीक शिक्षणांत आसपाव जावचो म्हूण मागण्यो जातात आनी विधानसभेचे कांय वांगडी ते मागणे धरून खासगी थाराव मांडटात. गोंय सरकारान ठाम भुमिका घेवन राजभाषा कायद्यान बदल जावचो ना ही भुमिका घेतिल्ले खातीर एर्नाकुलम केरळ हांगा जाल्ल्या अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या 26व्या अखिल भारतीय कोंकणी साहित्य संमेलनान गोंय सरकाराक परवी दिवपाचो ठराव पास जालो. 2 दिसांच्या ह्या संमेलनाचो समारोप आयज सांजे वेळा जालो. केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन नगरेश हे ह्या वेळार मुखेल सोयरे, जाल्यार साहित्यीक जयंत कायकिणी हे खासा आपयल्ले सोयरे म्हणून हाजीर आशिल्ले. गोंयांत पेडणे, बार्देस, दिवचल, सत्तरी, फोणें, सांगे, केपे आनी काणकोणा अशा 8 म्हालांत कोंकणी माध्यमांतली एकूय शासकीय मुळावी शाळा ना. पेडणे, सांगे आनी धारबांदोडा ह्या म्हालांत तर कोंकणी माध्यमांतली एकूय मुळावी शाळा ना. गोंय शासनान राष्ट्रीय शिक्षण धोरण आनी राजभाषा कायद्याक धरून शिक्षणीक पावड्यार कोंकणी माध्यमाच्यो मुळाव्यो शाळा दरेका म्हालांत सुरू करच्यो आनी वांगडाच कोंकणी माध्यमांतल्या मुळाव्या शाळांक अर्थीक अनुदान दिवन शिक्षणीक साहित्य आनी सुविधांच्या निर्मिती खातीर पालव दिवचो, असोय थाराव पारित केलो. गोंय, कर्नाटक, महाराष्ट्र आनी केरळ राज्यांनी रावपी कोंकणी समाजाचे सांस्कृतीक, साहित्यीक, भाशीक आदान प्रदान जावचे नदरेन ह्या 4 राज्यांनी आपले मदीं एक समजिकायेची कबलात करची आनी ह्या 4 राज्यांनी शिकपी कोंकणी आवयभास आशिल्ल्या भुरग्यां मदीं एकचार आनी भावचार वाडीक लागचे खातीर धोरण आंखचे आनी ते खातीर गोंय सरकारान फुडाकार घेवचो अशी मागणी ह्या वेळार केली. वट्ट 7 थाराव ह्या वेळार पारित केले. मतदार पडताळणी मोहिमेन आयतारा मेरेन 8,27,608 अर्ज सादर जाल्यात. हे प्रमाण 69.84% आसा अशी माहिती वेंचणूक कार्यालयाकडल्यान मेळ्ळी. आतां फकत 30% अर्ज सादर जावपाचे बाकी आसात. गोंयांत 11,85,034 मतदारां मेरेन अर्जांचे वांटप जालां. मतदार पडताळणीचे अर्ज दिवपाची मोहीम 4 नोव्हेंबराक सुरू जाल्ली. मतदारांक म्हायती भरून 4 डिसेंबर मेरेन अर्ज सादर करप गरजेचे आसा. खंयच्यान कितले अर्ज आयले ताचो दर दिसा जिल्होधिकारी नियाळ घेतात अशी माहिती उत्तर गोंयचे जिल्होधिकारी अंकित यादव हांणी दिली. BLO कडल्यान अर्ज सादर जावपाचे प्रमाण समाधानकारक आसा. गोंयांत 9 नोव्हेंबर मेरेन सगळ्या मतदारांक मेरेन अर्जांचे वांटप जाले. हाचे उपरांत 10 नोव्हेंबर सावन अर्ज घेवपाक सुरवात जाली. भरिल्लो अर्ज घेवपा खातीर BLO उण्यान उणे 3 खेपो घराक भेट दिवप सक्तीचे आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी।
गोयन सुरू आशिया 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आज चौथो दीस चित्रपट निर्माते डिंपल दुगर हांचो लोकमाता देवी अहिल्याबाई हो चित्रपट आज महोत्सवान दाखयलो। हो चित्रपट 18व्या शेकड्यातल्या माळवा राज्याच्या प्रख्यात शासक देवी अहिल्याबाई होळकर हांच्या जिणेर आधारित असा। मध्य प्रदेश सरकारान तांच्या 300व्या जयंती निमतान हो चित्रपट तयार केला। डिंपल दुगर हांणी हो चित्रपट दिग्दर्शित केला आणि 2025 वर्षाच्या इफ्फीन हो प्रदर्शित जाता ताका लागून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या नारी शक्तीच्या दृष्टिकोनांक बळगे मेळटा। आयज प्रदर्शित जावपी कांय चित्रपटांमदी दृश्य अदृश्य लॉकडाऊन बिग मिंग ह्या चित्रपटांचो आस्पाव जाता। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी पुट्टपार्थीन श्री सत्य साईबाबाक शती सुवाळ्याक भेट दिली। हे वेळार उपराष्ट्रपती राधाकृष्णन हांणी श्री सत्य साईबाबांची तोखणाय केली। श्री सत्य साईबाबा हे शांतीकाय मोग आणि निस्वार्थ सेवेचे संसारीक प्रतीक असत। तेच परी लव ऑल सव ऑल आणि हेल्थ एव्हर हर्ट नेव्हर हो ताणी दिल्लो संदेश फुडारातूय चालूच उरतलो असे उपराष्ट्रपतींनी आपल्या उलोवपांत सांगले। जितले महत्व मूळ संहितेक असता तितलेच महत्व अणकाराक असता देखून फकत 2 भाषांचेच गिन्यान असं पुरो जायना। 2 संस्कृतींचे आणि लोकजिणेंचो अभ्यास भोव गरजेचो असे अध्यक्ष शैलेंद्र मेहता हांणी सांगले। ते केरळात 26व्या अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलनात कवी के अनंत भट माचेर कोकणी साहित्याचो हेर भाषेतलो अणकार ह्या सत्राचो विषयाचेर उलयताले। तरेकवार थाराव संमत जावन कोकणी संमेलनाचो आयज समारोप जालो। शणै गोंयबाब मनोहर सरदेसाय आणि फेलिसियो कार्दूस हांणी कोकणी दर्जेदार अणकारीत साहित्य रचला असे डॉ ग्लेनिश मेंडोन्सा हिणे सांगले। या सत्रात डॉ रमिता गुरव गोय मिलिंद म्हामल हांणी आपले विचार मांडले। एक मंत्रमुक्त करपी प्रदर्शनात नामनेचो अभिनेतो अनुपम खेर हाणें गोंयांतल्या पणजीच्या कला मंदिरान आयच्या पयल्या मास्टर क्लासान पुरायपणान गुंतून शेकड्यांनी लोकांची मनां जिखली आणि गिव्हिंग अप इज नॉट अ चॉईस या विषयाचेर सत्रान आपले बुद्धीन प्रेक्षकांची मनां मोहित केली। अनुपम खेर हांणी फिल्माची सुरवात फकत कांय दिसां आदी सारांशातली आपली मुखेल भूमिका हारून परत मेळोवपाची कथा सांगून सत्राची सुरवात केली। 6 महिने कठीण परिश्रम घेऊन घेतिल्ली भूमिका अचकीत न्हयकारली ताका लागून ते खूप निरशेळले। मुंबय शाराक सदां खातीर सोडून दिवपाचो संकल्प केलो आणि ते निमाणे खेपे महेश भट ह्या सिनेमाच्या दिग्दर्शक मेळपाक गेले। अनुपम खेरांची तीव्र इच्छा पळोवन भट हांणी तांचो पुनर्विचार करून परतून तांकां फिल्मांत घेतले आणि हो चित्रपट फुडें तांच्या कारकिर्दीतलो एक निर्णायक खीण जालो। ह्या अणभवाचेर चिंतन करतना हार मानप ना असो संदेश ह्या वेळार खेर हांणी दिलो। दक्षिण गोंय जिल्ह्यात 31 ऑक्टोबरच्या निमाणे मेरेन 98 रस्तो अपघातांत 102 जणांक मरण आयला। अंदू सगळ्यांत चड फोंडा तालुक्यांत 21 जणांक मरण आयले। दक्षिण गोंय येरादारी पुलिसां कडल्यान मेळिल्ले माहिती प्रमाण मडगांव पुलीस अधिकार क्षेत्रांत 5 जणांक मरण आयला आणि 12 जण गंभीर जखमी जाल्यात। आता मायना कुडतरी 8 जणांक मरण आयला आणि 4 जण गंभीर जखमी जाल्यात। कोंकणींत 5 जीव घेणे अपघात झाले जातून 6 जणांक मरण आयले आणि 2 जण जखमी जाल्यात। खेळ हैदराबाद हांगा जाल्ल्या 21व्या राष्ट्रीय मास्टर जलतरण सर्तीन गोंयच्या श्रिया कारेकार हिका रौप्य आणि कांस्य पदक मेळ्ळा। मडगांवचे श्रियान 100 मीटर बॅकस्ट्रोक सर्तीन 2 क्रमांक मेळयलो। हरियाणाच्या अपूर्वाक भांगरा पदक जाल्यार महाराष्ट्राच्या साक्षीक कांस्य पदक मेळ्ळा। गोंय जलतरण संघटनेचे अध्यक्ष योगीराज कामत हांणी पदक विजेती श्रिया कारेकाराचे अभिनंदन केला। हवामान पणजे वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण आयज पणजे चडांचं तापमान 33.5 डिग्री सेल्सियस आणि उण्याने 24.5 डिग्री सेल्सियस नोंद झाला। मुरगांवा चडांचं तापमान 33.6 डिग्री सेल्सियस आणि उण्याने 24.8 डिग्री सेल्सियस नोंद झाला। सध्या राज्यात वातावरण सुके असा सकाळी हलके ते मध्यम प्रमाणात धुके पडपाचा अदमास असा आणि पुरतून एक फॉर मुखेल खबरो भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका हो फकत तीन राष्ट्रांचो गट न्हय तर तीन खंड तीन मुखेल लोकशाय आणि तीन मुखेल अर्थव्यवस्थेक जोडपी महत्वाचो मंच असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटला. 26व्या अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलनान कडल्यान गोय सरकारचे अभिनंदन केला. मतदार पडताळणी मोहिमेन आयतार मेरेन 8,27,608 अर्ज सादर जाल्यात आणि आयत 56व्या भारतीय चित्रपट महोत्सवात 4थ्या दिसा लोकमाता देवी अहिल्याबाई हो चित्रपट प्रेक्षकांक पळोवपाक मेळ्ळो. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.